आज चे दैनिक सुभक्ति पर्व 9 ऑक्टोबर देवाचे कृपा प्रदर्शक शहानपण। आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो, हा यहुद्यांना अडखळण व हेल्लेनांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेनी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे शहानपण आहे। पहिले करीन 1 अध्याय वचन 23 ते 24। आम्हावर आमच्या सृष्टीकर्त्याची दंडाज्ञा आहे आणि त्याच्या गौरवाचे मूल्य जपण्यासाठी त्याने आमच्या पापावर सार्वकालिक क्रोध ओतून आपला नाश करावा म्हणून तो स्वतःच्या नीतिमान चारित्र्यामुळे बाध्य आहे। या अरिष्टकारक वर्तमानाला घातक असे सुवातेचे एक अद्भुत वर्तमान आहे। हे असे सत्य आहे जे कोणीही निसर्गाकडून शिकू शकत नाही। सुवातेचे हे सत्य शेजाऱ्यांना कळवणे आवश्यक आहे आणि मंडळीमध्ये त्याची घोषणा केली गेली पाहिजे आणि सुवार्थिक हेच सत्य घेऊन जगात गेले पाहिजे। उत्तम बातमी अशी की आपण संपूर्ण मानवजातीला दंडाज्ञा देऊ नये, पण तरीही आपल्या न्यायपणाच्या सर्व अटी पूर्ण व्हाव्यात अशी व्यवस्था देवाने स्वतः केली आहे। पापी लोकांचा हिशेब चुकता करण्याचा आणि आपले न्यायपण कायमस्वरूपी जपण्याचा एक मार्ग म्हणजे नरक, पण आणखी एक मार्ग आहे आणि देवाने त्या दुसऱ्या मार्गाचे प्रयोजन केले, हेच ते शुभवृत्त। देवाचे शहानपण हे की देवाने देवाच्या न्यायाशी तडजोड न करता आम्ही देवाच्या क्रोधापासून सोडविले जावे असा प्रीतीचा मार्ग देवाने स्वतः नियोजित केला आहे। हा तो मार्ग शुभवर्तमान। मी ते पुन्हा सावकाशपणे सांगतो, देवाचा सुज्ञपणा हा की देवाने देवाच्या न्यायाशी तडजोड न करता आम्ही देवाच्या क्रोधापासून सोडविले जावे असा प्रीतीचा मार्ग देवाने स्वतः नियोजित केला आहे। आणि हे शहानपण काय आहे? पापी लोकांसाठी देवाच्या पुत्राचे मरणे। आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो, देवाचे सामर्थ्य व देवाचे शहानपण। पहिले करीन 1 अध्याय वचन 23 ते 24। ख्रिस्ताचे मरण हे देवाचे शहानपण आहे, ज्याद्वारे देवाची प्रीती पापी लोकांना देवाच्या क्रोधापासून वाचवते आणि त्याच वेळी ख्रिस्तामध्ये देवाचे नीतिमत्वही टिकवून ठेवते आणि उघडपणे प्रदर्शित करते।